स्तोत्र संहिता अध्याय 99। परमेश्वर राज्य करतो, राष्ट्रे कंपित होत, तो करुबांच्या वर विराजमान आहे, पृथ्वी थरथर कापो, सिओनात परमेश्वर महान आहे, तो सर्व राष्ट्रांच्या वर उंच आहे, ते तुझे महान आणि भयचकित करणाऱ्या नावाची स्तुती करोत, तो पवित्र आहे, राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे, तू सरळपणा स्थापित आहे, तू याकोबात न्याय व नीती अस्तित्वात आणली आहेस, परमेश्वर आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदस्थानाजवळ त्याची उपासना करा, तो पवित्र आहे, त्याच्या याचकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुएल हा होता, त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले, तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला, त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले, हे परमेश्वरा आमच्या देवा तू त्यांना उत्तर दिलेस, तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस, तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास, परमेश्वर आपला देव याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे।